सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
सर नमस्कार.
नमस्कार सुप्रभात.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? आता हे जे तन्मय भट जो एक कॉमेडियन आहे तो एरवी बऱ्यापैकी चांगले विनोद करतो, पण हा सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावरचा जो काही सुकॉल्ड विनोद होता तो फसला, खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे.
नाही फसला असं म्हणता येणार नाही, त्याचा प्रयत्न चांगला होता, फक्त त्याचा प्रदेश चुकला. आपल्यासारख्या प्रदेशामध्ये असे काही विनोद चालतात ते त्याला माहित नव्हतं, म्हणून तो फसला म्हणायला हवं.
किंवा त्याचा ऑल्टरनेटिव्ह
असं म्हणायला हवं.
त्याला ऑल्टरनेटिव्ह असंही की कदाचित त्याला माहित असेल, कारण तो कित्येक वर्ष स्टँडअप कॉमेडी करतोय. ते AIBचं रोस्टही करण जोहर बरोबर वगैरे केलं होतं, तर हा त्याचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो असंही वाटेल. थोडीशी जागा
ज्या पद्धतीनं आपण तो हाताळला त्या पद्धतीनं ते म्हणता येऊ शकेल, पण त्याची इच्छा होती किंवा नाही हे आपल्याला कळायला पहिली गोष्ट मार्ग नाही. आणि आपल्याकडे अशा प्रकारच्या घटनांवर ज्या असंमंजसपणाने आपण व्यक्त होतो तीच परंपरा या पद्धतीने पण सुरू राहिली असं म्हणायला हवं. यातला गमतीचा भाग असा की ते खरोखर लोकांना वाटतंय काय, हा एक आपल्याला तपासायला हवा असा मुद्दा. आणि दुसरं असं की या लोकांच्या वतीने भांडण्याचा कंत्राट जरूर काही राजकीय पक्षानंच दिलेला आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे लता मंगेशकरांचा अपमान झाला की नाही, किंवा त्यांना वाईट वाटतं की नाही, किंवा सचिन तेंडुलकरला वाईट वाटतं की नाही, त्याचा कंत्राट या मंडळीने दिलं कोणी? त्यामध्ये लोकांच्या भावाभावनांचा काही प्रश्न नाही. दोन घटकांचं मनोरंजन नव्हतं, लोक त्याच पद्धतीने त्याच्याकडे बघतात, त्याच्या काही जीवनार्थ वगैरे काढला जात नाही. तर अशी टिंगल झाली तर काय बिघडतं? आणि ही जगामध्ये परंपरा आहे. तुम्ही जो सुरुवातीचा मुद्दा मांडला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, हाच त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं एखाद्या घटनेकडे बघतो त्याचा एक जर विडंबनात्मक आम्हाला बघायचं झालं तर तो अधिकार असणं आणि तो व्यक्त करण्याचा अधिकार असणं आणि तो व्यक्त केलेला अधिकार आनंद घेणं त्याचा हा सुद्धा नागरिकांना अधिकार असण्यासाठीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण आपल्याकडे त्याचा इतका गैरवापर झालेला आहे की पापड इतके हलके झालेले आहेत ना की कशामुळेही आपला तो मोडतो.
मोर विथ गिरीश कुबेर जस्ट बिट, पण त्याच्या आधी सुपर हिट गाणं.
मुझको बता दे जाऊं मैं आना.
मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.